नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार. उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या 11 मतदारसंघांचा समावेश. पहिल्या तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग. मराठवाड्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस. परभणीत वीज पडून 2 ठार. आणि ईद उल फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी. ईद मिलन कार्यक्रमांना प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे. या टप्प्यात 10 राज्यांमधल्या 94 मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 10 मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात आजपासून 19 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. 20 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 22 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून 7 मे रोजी मतदान होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगानं प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला आता वेग आला आहे. राज्यभरात सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातली पहिली सभा काल भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं झाली. राज्यातले शेतकरी, युवा, महिला आणि या सगळ्यांचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असं शहा यावेळी म्हणाले. राज्यातल्या विकासकामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. हिंगोली इथले महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते अभिनेता गोविंदा यांनी प्रचार फेरी काढली. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी पूर्व विदर्भातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपुरात सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस तसंच भाजपावर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी इथं चंद्रपूर आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने काल 10 उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली. कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरातींचं राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यमपूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणीकरण करून घेणं बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जातात. या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, आपापल्या आस्थापनेचं छायाचित्रसह ओळखपत्र, पारपत्र आदी पुराव्यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व मतदारांना मतदानाच्या किमान 5 दिवस आधी माहितीच्या चिठ्ठ्यांचं निवडणूक कार्यालयाकडून वितरण केलं जातं. मतदारांनी मतदानासाठी जाताना छायाचित्रासह ओळखपत्र आणि माहितीची चिठ्ठी सोबत ठेवण्याचं आवाहन निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी 7:15 वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. मराठवाड्यात काल बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात इळेगाव इथले बाबू शेळके आणि सोनपेठ तालुक्यातल्या हरिबाई सुरनर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर वीज पडल्यानं एक बैल आणि एक शेळी देखील दगावल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यात जालनासह बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात बहुतांश भागात काल सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यात सिपोरा बाजार, लिंगेवाडी, दावतपूर भागात गारांचा पाऊस झाल्यानं फळबागांना फटका बसला, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड, सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात उन्हाळी मिरची तसंच काढणीला आलेल्या ज्वारी, बाजरी, मका पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. कन्नड तालुक्यात जांबडी इथं आणि सोयगाव तालुक्यात निमखेडी इथं वीज कोसळून 2 गायी दगावल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात काल दुपारी 2 तास अवकाळी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात काल दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. सुमारे 2 तास चाललेल्या पावसामुळे धारूर तालुक्यातल्या लेढी नदीला पूर आला. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली तसंच कळमनुरी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. धाराशिव शहर आणि परिसरातही काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा आंबा पीक तसंच ज्वारी हरभरा काढणीवर परिणामाची झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागानं राज्यात आजपासून 3 दिवसांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचे वारे वाहतील तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी इथल्या ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. परभणी शहरात जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. बीड शहरात 2 ईदगाह आणि 13 मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती निवारण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. हिंगोलीतही ईद उल फित्रनिमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली. जालना शहरातल्या जुना जालन्यातल्या कदीम ईदगाह आणि नवीन जालन्यातल्या सदर बाजार ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. लातूर नांदेड धाराशिवसह मराठवाड्यात सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी झाली. सामूहिक नमाज पठणानंतर सर्वांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद मिलन कार्यक्रमांनाही कालपासून प्रारंभ झाल्याचं दिसून येत आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. परभणी शहरात जिल्हा परिषद परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंबंधी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग 85 वर्षांवरच्या आणि अत्यावश्यक सेवेतल्या 264 मतदारांच्या मतदानासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. 14 आणि 15 एप्रिल रोजी हे पथक संबंधित मतदारांच्या घरी जाऊन त्यांचं मतदान करून घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बीड मतदारसंघातल्या मतदान यंत्रांचं काल विधानसभा निहाय वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधळ मुंडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दत्ताजी भाले स्मृती समितीच्या वतीनं उभारलेल्या समर्पण या वास्तूचं लोकार्पण काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते झालं. सातारा परिसरात 1 एकर भूखंडावर उभारलेल्या या वास्तूत संघाच्या संपर्क कार्यालयासह गरजू विद्यार्थ्यांना निवास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, ग्रामविकास, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, योगाभ्यास आदी प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. लातूर बीड महामार्गावर रेणापूर तालुक्यात कोळगाव तांडा इथं कारच्या भीषण अपघातात पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. लातूर इथलं कनाडे कुटुंब देवदर्शन करून परतत असताना काल पहाटे हा अपघात झाला. जखमींना लातूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल 2 तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. सातारा परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 4 तरुणांपैकी 1 जण बुडत असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही बुडून मृत्यू झाला. सचिन काळे आणि वैभव मोरे अशी या दोघांची नावं आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार. उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या 11 मतदारसंघांचा समावेश. पहिल्या तसंच 2र्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस. परभणीत 20 पडून 2 ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.